नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशासह परदेशातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्र्यांनी आज नवी दिल्लीत गांधीजींच्या राजघाट इथं समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी विजयघाट इथं शास्त्रीजींना आदरांजली अर्पण केली. गांधीजयंतीनिमित्त आज सर्वत्र स्वच्छता दिवस साजरा करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेशी संबंधित 9,600 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचा प्रारंभ केला. पुण्यात बावधन इथं आज सकाळी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 वैमानिक आणि 1 अभियंत्याचा समावेश आहे. हे हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालं होतं. खो खो या देशी खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात होईल असं भारतीय खो खो महासंघ आणि आंतरराष्ट्रीय खो खो महासंघानं आज जाहीर केलं. या स्पर्धेत 6 खंडातले 24 देशातले 16 पुरुष संघ आणि तितकेच महिला संघ सहभागी होणार आहेत. इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशनतर्फे आयोजित ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या दिवांशीनं वैयक्तिक तसंच तेजस्विनी दिवांशी आणि विभूती भाटिया यांनी सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.